आकाशवाणी मुंबई दीपक वेलणकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. येत्या 2 वर्षात देशातून नक्षलवाद हद्दपार करण्याचा विश्वास केंद्रीय गृहमंत्र्यांकडून व्यक्त. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुठलाही वाद नसल्याचा शरद पवार गटाचा केंद्रीय निवडणूक आयोगापुढे दावा. पुढची सुनावणी सोमवारी. मुंबईत इमारतीला लागलेल्या आगीत 7 जणांचा मृत्यू. केंद्र आणि राज्य सरकारकडून आर्थिक मदत जाहीर. सर्व सरकारी रुग्णालयातली डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदं भरण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश. आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुष हॉकीमध्ये भारतीय संघाला सुवर्णपदक. आणि मुंबई पुण्यासह राज्यातल्या काही भागातून मान्सून माघारी. येत्या 2 वर्षात देशातून नक्षलवादाचा पूर्ण नायनाट करू अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली आहे. नक्षल प्रभावित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत नक्षलवादासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. 2019 पासून यातील बाधित क्षेत्र कमी होत आहे. आम्ही निमलष्करी दलाच्या 195 नवीन शिबिरांची स्थापना केली. आणखी 44 नवीन शिबिरं स्थापन केली जातील अशी माहिती शहा यांनी दिली. नक्षलवाद्यांचा प्रतिबंध करताना दुसरीकडे गेल्या वर्षभरात नक्षलग्रस्त भागात विविध विकासाच्या योजना परिणामकारकपणे राबवल्या जात आहेत. त्यामुळे गडचिरोलीसारख्या भागातला नक्षलवाद पूर्णपणे संपवण्यात आम्ही लवकरच यशस्वी होऊ असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. नवी दिल्लीतल्या बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. समाज माध्यमांच्या आधारे शहरी नक्षलवाद फोफावतो आहे. त्याला रोखण्यासाठी एक सक्षम यंत्रणा निर्माण करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. नक्षलवाद्यांना मिळणारं अर्थसहाय्य थांबवण्यासाठी ईडी, आयकर विभाग तसंच वित्तीय गुप्तचर विभागांचा एक संयुक्त गट तयार करून याची सखोल चौकशी करावी अशी विनंतीही या बैठकीत केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आपत्कालीन परिस्थितीत लष्कराप्रमाणेच ऑपरेशन आणि बचाव कार्यादरम्यान रात्री हेलिकॉप्टर उतरवण्याची परवानगी मिळावी, या भागात रेल्वे सुरू करावी असंही ते म्हणाले.
गडचिरोलीमध्ये रेल्वेचं नेटवर्क जर उभं राहिलं तर मोठ्या प्रमाणावर विकास होईल आणि उद्योग येतील. असलेले उद्योग जे आहेत त्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होईल आणि तिथल्या लोकांचा विकास होईल आणि नक्षलवादाला मोठा फटका बसेल.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुठलाही वाद नाही. शरद पवार हेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचा दावा शरद पवार यांच्या गटानं आज केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणीत केला. पक्षाचे 99% कार्यकर्ते शरद पवार यांच्यासोबतच असल्याचा दावा केल्याचं वकील अभिषेक मनु संघवी यांनी सुनावणीनंतर वार्ताहरांना सांगितलं. काही चुकीची बनावट आणि अपुरी कागदपत्र सादर करून पक्षात वाद असल्याचा दावा अजित पवार गटानं केला आहे. पक्षाची घटना त्यांना पाळायची नाही. आमदार आणि खासदारांच्या समर्थनाच्या जोरावर पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्हावर केलेला दावा शिवसेनेच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं मान्य केलेला नसल्याचं सिंघवी यांनी आयोगाला सांगितलं. अजित पवार गटासोबत असलेल्या आमदार खासदारांना मिळालेली मतं ग्राह्य धरून निर्णय द्यावा हा दावा आश्चर्यकारक असल्याचं सिंघवी म्हणाले. या प्रकरणी पुढची सुनावणी सोमवारी होणार असून यावेळी अजित पवार गटाचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या 16 आमदारांच्या पात्रतेच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात 3 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. विधानसभा अध्यक्ष अपात्रतेच्या याचिकेवर निर्णय घेण्यात वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप करत उद्धव ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. विधानसभा अध्यक्षांनी या प्रकरणाच्या सुनावणीचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. मुंबईत गोरेगाव इथे उन्नत नगर परिसरात पहाटे एका इमारतीला आग लागून झालेल्या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला तर 51 जण जखमी झाले. यातल्या 5 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. पहिल्या मजल्यावर अडकलेल्या 30 रहिवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे. मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपये मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली असून जखमींच्या उपचाराचा खर्च देखील राज्य सरकार करणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. केंद्र सरकार मृतांच्या कुटुंबियांना 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये अर्थसहाय्य करणार आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये डॉक्टर आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांची कोणतीही पदं रिक्त राहता कामा नयेत असे सक्त निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले आहेत. 2 सरकारी रुग्णालयांमध्ये नुकत्याच मोठ्या संख्येनं झालेल्या रुग्णांच्या मृत्यूची स्वतःहून दखल घेत न्यायालयानं सरकारला नोटीस बजावल्यानंतर आज मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती डी के उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. महाराष्ट्र वैद्यकीय साहित्य खरेदी प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती 2 आठवड्याच्या आत करण्याचे निर्देशही खंडपीठानं राज्याला दिले आहेत. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी बहुतांश रुग्ण अत्यंत गंभीर अवस्थेत या रुग्णालयामध्ये दाखल झाले होते. या सरकारच्या उत्तरावर न्यायालयानं नाराजी व्यक्त केली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. भारतीय रिझर्व्ह बँकेनं वित्त आणि पतधोरणाचा द्वैमासिक आढावा आज प्रसिद्ध केला. या आढाव्यात व्याजदरात बदल झालेला नाही. गेल्या 3 आढाव्यांमध्येही व्याजदर बदलले नव्हते. 2023-2024 या वर्षासाठी रिझर्व्ह बँकेनं स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर 6.5% राहील असा अंदाज वर्तवला आहे. महिलांच्या हक्कांसाठी लढा देणाऱ्या मानवाधिकार कार्यकर्त्या नर्गिस मोहम्मदी यांना यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला आहे. नर्गिस मोहम्मदी इराणच्या नागरिक असून सध्या त्या तुरुंगवासात आहेत. मलकापूरवरून छत्रपती संभाजीनगरकडे जात असलेली एसटी बस बुलढाणा धाड रस्त्यावरील दुधा घाटात कोसळल्यामुळे 12 ते 13 प्रवासी जखमी झाले. घाटात कोसळल्यानंतर 20 ते 25 फुटावर एका झाडावर अडकल्यामुळे मोठा अनर्थ टळला. स्थानिकांच्या मदतीनं जखमींना आणि अन्य प्रवाशांना बसच्या बाहेर काढण्यात आलं आहे. चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं ऐतिहासिक कामगिरी करत आत्तापर्यंत 95 पदकं पटकावली आहेत. यामध्ये 22 सुवर्ण, 34 रौप्य आणि 39 कांस्य पदकांचा समावेश आहे. हॉकीच्या अंतिम सामन्यात आज भारताच्या पुरुष संघानं जपानचा 5-1 पराभव करत सुवर्णपदक जिंकलं. कुस्तीमध्ये 62 किलो वजनी गटात सोनमनं चीनच्या लाँग जियाचा 7-5 पराभव करत कांस्यपदक पटकावलं. 75 किलो वजनी गटात किरण बिश्नोईनं मंगोलियाच्या अर्जुन जरगाल गनबतला 6-3 कांस्यपदक जिंकलं. तर पुरुषांच्या 57 किलो वजनी गटात अमननं लिऊ मिंघूला 11-0 हरवत कांस्यपदक जिंकलं. तिरंदाजीमध्ये भारतीय महिला खेळाडूंनी व्हिएतनामला 6-2 नमवत कांस्यपदक पटकावलं. बॅडमिंटनमध्ये HS प्रणॉयनं चीनच्या ली शी फेंगला 2-0 हरवत कांस्यपदक पटकावलं. नैऋत्य मोसमी पाऊस मुंबई पुण्यासह रायगड विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागातून आज माघारी फिरल्याचं हवामान विभागानं जाहीर केलं. येत्या 2-3 दिवसात राज्याच्या आणखी काही भागातून हा पाऊस माघारी फिरेल. यासाठी पोषक वातावरण असल्याचं हवामान विभागानं कळवलं आहे. देशातल्या शेवटच्या नागरिकांपर्यंत आरोग्याच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी केंद्र सरकार विविध योजना राबवतं आहे. त्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातल्या सर्व घटकांनी मदत करावी असं आवाहन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार यांनी केलं आहे. नाशिकमध्ये 2 दिवसीय CHO परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. मेरी मिट्टी मेरा देश या अभियानाअंतर्गत आज नाशिक महानगरपालिकेच्या नाशिक पूर्व विभागाच्या वतीनं जुने नाशिक परिसरामध्ये भव्य रॅली काढण्यात आली होती. नवी मुंबईत देखील मेरी मिट्टी मेरा देश या उपक्रमांतर्गत 8ही विभागामधली माती संकलित केलेले अमृत कलश वाजत गाजत महापालिका मुख्यालयात आणण्यात आले. सिंधुदुर्गात नगरविकास विभागामार्फत अमृत कलश यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. सावंतवाडी, मालवण, वेंगुर्ला, कणकवली, देवगड, जामसंडे, कुडाळ, कसई, दोडामार्ग आणि वाव्हे वैभववाडी या 8ही भागातल्या मातीनं भरलेले अमृत कलश यामध्ये सहभागी झाले होते. शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. येत्या 2 वर्षात देशातून नक्षलवाद हद्दपार करण्याचा विश्वास केंद्रीय गृहमंत्र्यांकडून व्यक्त. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुठलाही वाद नसल्याचा शरद पवार गटाचा केंद्रीय निवडणूक आयोगापुढे दावा. पुढची सुनावणी सोमवारी. मुंबईत इमारतीला लागलेल्या आगीत 7 जणांचा मृत्यू. केंद्र आणि राज्य सरकारकडून आर्थिक मदत जाहीर. सर्व सरकारी रुग्णालयातली डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदं भरण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश. आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुष हॉकीमध्ये भारतीय संघाला सुवर्णपदक आणि मुंबई पुण्यासह राज्यातल्या काही भागातून मान्सून माघारी. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.